खंड चौथा प्रकरण बत्तीसावे पंतोजी। सत्याग्रहाच्या इतिहासामध्ये ज्या गोष्टी आलेल्या नाहीत किंवा आल्या असल्यास संक्षेपाने आल्या आहेत तेवढ्याच गोष्टी या प्रकरणांमध्ये येत आहेत, एवढे वाचकाने लक्षात ठेवले म्हणजे त्याला या प्रकरणांचा आपापसातील संबंध लक्षात येईल। टॉल्स्टॉय आश्रमामध्ये मुलामुलींसाठी शिक्षणाची काहीतरी व्यवस्था करणे आवश्यक होते। माझ्याबरोबर हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती नवयुवक होते आणि थोड्या हिंदू मुलीही होत्या। निराळे शिक्षक ठेवणे अशक्य होते व मला अनावश्यकही वाटले। अशक्य होते कारण लायक हिंदी शिक्षक दुर्मिळ होते आणि मिळाले तरी लठ्ठ पगार मिळाल्याखेरीज डर्बनपासून 21 मैल दूर कोण कशाला येईल। माझ्यापाशी तर पैशाचे पेव थोडेच भरलेले होते। बाहेरून शिक्षक आणणे अनावश्यकही वाटले कारण चालू शिक्षण पद्धती मला पसंत नव्हती। योग्य पद्धती कोणती याचा मी अनुभव मिळविला नव्हता। एवढे समजत होते की आदर्श स्थितीमध्ये खरे शिक्षण आईबापांच्या हाताखालीच मिळणार। आदर्श स्थितीमध्ये बाह्य मदत कमी असली पाहिजे। टॉल्स्टॉय आश्रम हे एक कुटुंब होते व त्यात पित्याच्या स्थानी मी होतो, अर्थात मलाच नवयुवकांना घडविण्याची जबाबदारी यथाशक्ती उचलली पाहिजे असा मी विचार केला। या समजुतीमध्ये पुष्कळ दोषही होते। हे नवयुवक माझेपाशी जन्मापासून नव्हते। प्रत्येक जण निरनिराळ्या तऱ्हेने वातावरणात वाढलेला होता। सगळे एका धर्माचेही नव्हते। अशा स्थितींतील मुलांचा आणि मुलींचा मी पिता बनलो तरी त्यांचा मी यथायोग्य सांभाळ कसा करणार। पण मी हृदयाच्या शिक्षणाला म्हणजे चारित्र्याच्या विकासाला नेहमीच प्रथम स्थान देत आलो आहे आणि चारित्र्याचे ज्ञान वाटेल त्या वयाच्या व वाटेल त्या वातावरणात वाढलेल्या मुलामुलींना कमी जास्त प्रमाणात का होईना पण देता येईलच असा विचार करून मी मुलांबरोबर पित्याच्या नात्याने रात्रंदिवस राहत असे। चारित्र्य हाच त्यांच्या शिक्षणाचा पाया आहे असे मानून मी चाललो। पाया पक्का झाला तर मुले सवड मिळेल त्याप्रमाणे बाकीचे दुसऱ्याची मदत घेऊन किंवा स्वतःच्या बळावरही मिळवू शकतील। तरी पण अक्षर ज्ञान थोडे बहुत तरी दिलेच पाहिजे हे मी समजून होतो म्हणून वर्ग काढले आणि त्या कामी मिस्टर कॅलनबॅक व प्रागजी देसाई यांची मदत घेतली। शारीरिक शिक्षणाची आवश्यकता मला कळत होती पण ते शिक्षण त्यांना सहजी मिळत होते। आश्रमात नोकर तर नव्हतेच। पायखान्यापासून स्वयंपाक घरापर्यंतची सर्व कामे आश्रमवासियांनीच करावयाची होती। फळझाडे पुष्कळ होती। नवीन लागवड करावयाची होती। मिस्टर कॅलनबॅकना शेतीची आवड होती। सरकारी आदर्श बगीचामध्ये ते स्वतः काही दिवस शिकून आले होते। स्वयंपाकात गुंतलेल्या खेरीज इतर सर्व लहान मोठ्यांना रोज ठराविक वेळ बगीचामध्ये काम करावे लागत असे। मुलांकडून त्या कामी भरपूर मदत होई। मोठे खड्डे खणणे, झाडे तोडणे, ओझी वाहून नेणे इत्यादी कामांमध्ये त्यांची शरीरे चांगली कसून निघत। त्यांना या कामाची मौजही वाटे आणि ही कामे असल्यामुळे त्यांना इतर कसरत किंवा खेळ यांची आवश्यकता राहत नसे। कामाचे बाबतीत काही विद्यार्थी किंवा कधीमधी सर्वच विद्यार्थी टंगळमंगळ करीत, आळस करीत। पुष्कळ वेळा मी तिकडे दुर्लक्ष करीत असे। कधी सक्तीनेही त्यांचेकडून काम करून घेत असे। जेव्हा सक्ती करीत असे तेव्हा ते कंटाळत, हेही माझ्या लक्षात येईल। तरी पण सक्तीचा प्रतिकार कोणी कधी केल्याचे स्मरत नाही। जेव्हा जेव्हा सक्ती करीत असे तेव्हा तेव्हा त्यांची समजूतही घालीत असे व त्यांचेकडून कबूल करून घेत असे की कामाच्या वेळी खेळ ही सवय बरी नव्हे। त्यांची त्या क्षणी समजूत पडे, दुसऱ्या क्षणाला विसर पडे, अशा तऱ्हेने गाडे रेटत असे। तरी पण त्यांची शरीरे मात्र कसलेली बनत होती। आश्रमात आजार क्वचितच ये। त्याचे मुख्य कारण हवा, पाणी व योग्य व नियमित आहार हे होते, हे येथे नमूद केले पाहिजे। शारीरिक शिक्षणाबरोबर औद्योगिक शिक्षणाचाही उल्लेख करून टाकतो। सर्वांना काहीतरी उपयुक्त धंदा शिकवावयाचा असा बेत होता। त्यासाठी मिस्टर कॅलनबॅक ट्रॅपिस्ट मठामध्ये चपला बनविण्याचे काम शिकून आले। त्यांच्यापासून मी शिकलो आणि जी मुले हा धंदा शिकायला तयार झाली त्यांना मी शिकविले। मिस्टर कॅलनबॅकना सुतारकामाचा थोडासा अनुभव होता आणि आश्रमात सुतारकाम जाणणारा आणखी एक जोडीदार होता, त्यामुळे ते कामही थोडे थोडे शिकविले जात असे। स्वयंपाक काम तर बहुतेक सर्व मुलांनी शिकून घेतले। ही सर्व कामे मुलांना नवीन होती। असली कामे शिकावी लागणार असे त्यांच्या स्वप्नामध्येही नव्हते। दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदी मुलांना जे काही शिक्षण मिळेल ते फक्त अक्षर ज्ञानाचेच असे. टॉलस्टॉय आश्रमामध्ये प्रथमपासूनच असा रिवाज पडलेला होता की जे काम आम्ही शिक्षक करणार नाही ते मुलांकडूनही करून घ्यायचे नाही, म्हणून नेहमी त्यांच्याबरोबर तेच काम करणारा एक शिक्षकही राही. त्यामुळे मुले हौसेने शिकत. चारित्र्य व अक्षरज्ञान यांचे संबंधी पुढे लिहू.